याकोबाचे पत्र अध्याय 5. धनवान लोक हो, ऐका, तुमच्यावर जे संकट येत आहे त्याबद्दल रडा व आक्रोश करा. तुमची संपत्ती नाश पावली आहे व तुमच्या कपड्यांना कसर खाऊन टाकीत आहेत. तुमचे सोने चांदी मातीमोल झाले आहे. त्याच्यावर चढलेला थर तुमच्या विरुद्ध साक्ष देईल आणि तुमचे शरीर अग्नीसारखे खाऊन टाकील. तुम्ही शेवटल्या दिवसासाठी धन साठवून ठेवले आहे. पहा, तुमच्या शेतात कापणी करणाऱ्या मजुरांची मजुरी जी तुम्ही अडवून धरलीत ती ओरडून दुःख करीत आहे आणि ती रडणे सैन्याच्या परमेश्वराच्या कानी पोचले आहे. जगात असताना तुम्ही चैनबाजी व विलास केला आणि मन मानेल तसे वागला. वधावयाच्या दिवसासाठी खाऊन पिऊन तयार केलेल्या सारखे तुम्ही पुष्ट झालात. जे लोक तुम्हास काहीही विरोध करत नाहीत अशा नीतिमान लोकांस तुम्ही दोषी ठरवले आहे आणि त्यांची हत्या केली आहे. यासाठी बंधूनो, प्रभूच्या येण्यापर्यंत धीर धरा. लक्षात ठेवा की शेतकरी आपल्या शेतातील मौलवान पिकाची वाट पाहतो. तो धीराने त्याची वाट पाहतो. पहिला व शेवटचा पाऊस मिळेपर्यंत वाट पाहतो. तुम्ही सुद्धा धीराने वाट पाहिली पाहिजे. तुमचे अंतकरण बळकट करा, कारण प्रभूचे दुसरे आगमन जवळ आले आहे. बंधूनो, एकमेकाविरुद्ध कुरकुर करण्याचे थांबवा, यासाठी की तुम्ही दोषी ठरू नये. पहा, न्यायाधीश दाराजवळ आत येण्यासाठी तयारीत उभा आहे. बंधूनो, जे संदेष्ट प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व धीराविषयी उदाहरण घ्या. त्यांनी दुःख सहन केले म्हणून आपण त्यांना धन्य म्हणतो. हे लक्षात ठेवा, तुम्ही योबाच्या सहनशीलतेविषयी ऐकले आहे आणि प्रभूकडून जो त्याचा शेवट झाला तो सुद्धा पाहिला आहे. तो असा की प्रभू फार दयाळू आणि कनवाळू आहे. माझ्या बंधूनो, मुख्यतः शपथ वाहू नका. स्वर्गाची, पृथ्वीची किंवा दुसरी कशाची शपथ वाहू नका. तुम्ही दोषी ठरू नये म्हणून तुम्हास होय म्हणायचे तर होयच म्हणा, तुम्हास नाही म्हणायचे तर नाहीच म्हणा. तुमच्यातील कोणी संकटात आहे काय त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदी आहे काय त्याने स्तुतिगान करावे. तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय त्याने मंडळीतील वडिलांना बोलवावे व त्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगावे आणि प्रभूच्या नावाने त्याच्यावर तेल लावावे. विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी मनुष्यास बरे करील व प्रभू त्यास उठविल. जर त्याने पापे केली असतील तर प्रभू त्याची क्षमा करील. म्हणून एकमेकाकडे आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकासाठी प्रार्थना करा, यासाठी की तुम्ही बरे व्हावे. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते. यलिया हा आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. पाऊस पडू नये म्हणून त्याने कळकळीने प्रार्थना केली आणि नंतर 3.5 वर्ष देशात पाऊस पडला नाही. मग त्याने पुन्हा प्रार्थना केली व आकाशाने पाऊस दिला आणि पृथ्वीने आपले धान्य उपजवले. माझ्या बंधूनो, जर तुमच्यापैकी कोणी चुकला किंवा सत्यापासून दूर भटकला असेल आणि जर कोणी त्यास परत आणले तर पापी मनुष्यात चुकीच्या मार्गावरून तो परत आणतो. तो त्याचा जीव मरणापासून तारेल व पापाची रात झाकेल.